नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या पांचव्या पावण्यात आज स राज्यांनी आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या 49 मतदारसंघांनी मतदान जाता. ओडिशा विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्याचे मतदान आयज जाता. लोकसभा वेंचणुकेच्या उरिल्ल्या दोन पावण्या खातीरची प्रचार मोहीम नेटान सुरू आसा. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल झारखंड आणि अस्तंत बंगालात रॅलींनी उलोवप केले. काँग्रेस फुडारी राहुल गांधी, सपा फुडारी अखिलेश यादव हांणी उत्तर प्रदेशात भौशीक बसका घेतल्यो. आणि खेळात, आयपीएल क्रिकेट खेळामाळेत काल राती गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हांच्या मधलो सामनो पावसा खातीर रद्द झालो. आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज सकाळी ओडिशाच्या पुरीत पावले. आपल्या अधिकार क्षेत्रात येवपी पुरी लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघातल्या पक्ष उमेदवारांक मेगा रोड शो घडून हाडटले. पुरीच्या ग्रँड ट्रॅक रस्त्यार जावपी रोड शोक वच्चे पहिली ते पूज्य श्री जगन्नाथ देवळाक भेट दितले. प्रधानमंत्री आज ढेंकनाल लोकसभा मतदारसंघाखाला आंगुल आणि कटक लोकसभा मतदारसंघाखाला कटक हांगा दोन वेंचणूक बसकांनी उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल भुवनेश्वरातल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयात राज्य भाजपा फुडाऱ्यांची उचेल्या पावण्यावेली बसका त्यांच्यानी घेतली आणि वेंचणुकेची रणनीती आणि तयारी हांचेर चर्चा केली. ह्या सगळ्या मतदारसंघांनी सार्वत्रिक वेंचणुकेच्या सव्या टप्प्यात मतदान सुरू आसा. तशेंच ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी मुखेल नवीन पटनायक भुवनेश्वरात रोड शो करून पक्षाच्या उमेदवारांची प्रचार करतले. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आयच्यान दोन दिसांच्या बिहारात भोंवडेर वतले. प्रधानमंत्री आज सांजवेळा पटनायक पावतले आणि दोन वेगवेगळ्या कार्यावळींनी हाजीर रावपाचे आसात. राजधानी शारात पावले उपरांत ते भाजपाचे सर्गेस्त वरिष्ठ फुडारी सुनील कुमार मोदी हांच्या राजेंद्र नगर निवासस्थानाक भेट देऊन श्रद्धांजली दितले. मोदी पटना हांच्या भाजपाच्या राज्य मुख्यालयाक भेट देऊन पक्षाच्या अधिकाऱ्यांकडेन बसका घेवपाचे आसात, असे सूत्रांनी सांगला. प्रधानमंत्री आज राती पटनाच्या राजभवनात रावपाचे आसात. फाल्यां उदेंत चंपारणाच्या मोतिहारी आणि सिवान संसदीय मतदारसंघातल्या गोरिया कोठी हांगा एनडीच्या उमेदवारांच्या समर्थनात हे दोन भौशीक बसकांनी उलोवप करतले. प्रधानमंत्र्याचे बिहार भोवडेच्या नदरेन पटना, मोतिहारी आणि सिवानात सुरक्षा वाढल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत लोकसभेचे वेंचणुकेच्या प्रचाराक फकत 4 दीस उरल्यात तेव्हा सगळे राजकीय पक्ष मतदारांक ओढपाचो यत्न करतात. शारातली मोहीम चडान चड मतदारांमेरेन पावला. आज भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय घरमंत्री अमित शाह दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातल्या संगम विहारात भौशीक बसकेत उलोवप करतले. नवी दिल्लीत लोकसभा मतदारसंघातल्या मालवीय नगर वाठारात भाजपाचो राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रोड शो करतले. उदय दिल्ली मतदारसंघातल्या मयूर विहारात आज पक्ष फुडारी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भौशीक बसकेत उलोवप करतले. ईशान्य दिल्ली मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार आज जोहरीपूर, गोगुलपूर आणि सुभाष मलोहा हांगा भौशीक बसकांनी उलोवप करतले. वायव्य दिल्लीचे पक्षाचे उमेदवार उदित राज नागल्लोर आणि टिकरी कंगा हांगा रोड शो करतले. अस्तंत दिल्लीचो आप उमेदवार महाबल मिश्र आज शंकर गार्डन आणि भारत विहार कॉलनीत लोकांकडे संवाद साधतले. काल भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग, उत्तराखंडाचे मुख्यमंत्री आणि भाजपा फुडारी पुष्कर सिंग धामी, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी शिवराज सिंग चौहान हांणी दिल्लीच्या वेगवेगळ्या वाठारांनी भाजपाच्या उमेदवारांक खातीर प्रचार केलो. दुसरे वाटेन आप निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे वरिष्ठ फुडारी सचिन पायलट आणि दिल्ली काँग्रेसचे मुखेली देवेंद्र यादव हांणी इंडिया खातीर प्रचार केलो. दिल्लीच्या सगळ्या 7 जाग्यांचेर मतदान ह्या महिन्याच्या 25 तारखेक जातले. तुम्ही ह्यो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. लोकसभा वेचणूक 2024 पाचव्या टप्प्या खातीर आयज 6 राज्यांनी आणि 2 केंद्रीय प्रदेशांनी पातळिल्ल्या 49 लोकसभा मतदारसंघांनी मतदान सुरू आसा. ह्या टप्प्यात उत्तर प्रदेशात 14, महाराष्ट्रात 13, अस्तंत बंगालात 7, ओडिशा आणि बिहारात दरेकी 5, झारखंडात 3 आणि जम्मू काश्मीर आणि लडाखात दर 1 मतदान वेचून येवपाचो आसात. ओडिशा विधानसभेच्या 35 विधानसभा मतदारसंघाचेरूय आयज मतदान जातले. व्यवस्थित आणि पारदर्शक मतदान करपा खातीर 94,732 मतदान केंद्राचेर 9,47,000 मतदान अधिकारी नेमल्यात. मतदान केंद्राचेर सगळी व्यवस्था वेचणूक आयोगान केला. जाणटे आणि अपंगत्व आशिल्ल्या दर एका मतदाराक सहजतायेन मतदान करपाक मेळचे ह्या खातीर मतदान केंद्राचेर फावती बसपाची व्यवस्था, पिवपाचे उदक, रॅम्प, शौचालय, व्हीलचेअर अशो मुळाव्यो सुविधा उपलब्ध केल्यात. संबंधित मुखेल वेचणूक अधिकारी, जिल्हो वेचणूक अधिकारी आणि राज्य एजन्सी काय वाठारांनी उष्ण हवामान व्यवस्थापन करपा खातीर फावते उपाय करपाची सुचवणी दिल्या. ओडिशात आयज सकाळी 7 वरांचेर 5 लोकसभा मतदारसंघांनी आणि 35 विधानसभा मतदारसंघांनी मतदान सुरू झाले. मतदारांक मतदान करपा खातीर व्हडा उमेदीन मतदान केंद्राचेर लांब रांकेन दिसतात. सार्वत्रिक वेचणुकेच्या पाचव्या टप्प्यात कंधमाल, सुंदरगड, बारगड, बालांगीर आणि आस्का अशा 5 लोकसभा मतदारसंघांनी मतदान सुरू आसा. लोकसभेच्या 5 जाग्यांखातीर वट्ट 40 उमेदवार आणि विधानसभेच्या 35 जाग्यांखातीर 265 उमेदवार मळार आसात. तातूंत भाजत, भाजपा आणि काँग्रेसीचे चड फुडारी आसात. ह्या सगळ्या मतदारसंघातल्या 9,162 मतदान केंद्राचे सुमार 79,70,000 मतदार मतदान करतले. वट्ट मतदान केंद्रातले 20% केंद्र संवेदनशील वा गंभीर मतदान केंद्र असून तातूर ओडिशाच्या काय डावपेचवादी अतिरेकी जिल्ह्यातले असतात. केंद्रीय सशस्त्र पोलीस दळांचं 102 कंपन्यो 5 लोकसभा मतदारसंघाखातीर तैनात करतले. मुख्यमंत्री म्हणून विक्रमी सव्या कार्यकाळाची मागणी करपी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी सुप्रीमो नवीन पटनायक हांचे राजकीय नशीब आयज वेचणुकेत थारतले. 77 वर्सा पिरायेचो नवीन पटनायक गंजाम जिल्ह्यातल्या हिंजिली आणि बालांगीर जिल्ह्यातल्या काटबंजी ह्या 2 विधानसभा मतदारसंघातल्यान लढो दितात. आज मळार आयिल्ले हे नामनेच्या उमेदवारांक आदले केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी जुआल रोआ आणि दिलीप राय, भारतीय हॉकीचो आदलो कर्णधार दिलीप तिर्की हांचे भायर जायते राज्यमंत्री, खासदार आणि आमदार हांचो आस्पाव आसा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसांखातीर वायव्य, उदेंत आणि मध्य भारतात मैदानी भागात खर उष्णतायेच्या ल्हारांचो रेड अलर्ट जारी केला. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार हांचेर खर उष्णतायेच्या ल्हारांची खूप शक्यताय आसा अशे भारतीय हवामान खात्यान सांगला. मालदीव आणि कोमोरीन वाठारातल्या काय वाठारांनी बंगालाचे दक्षिण खाडी, निकोबार जुवे आणि दक्षिण अंदमान महासागरात नेतृत्व मान्सून पावला असे हवामान खात्यान कळीत केला. ब्रेस्तारा मेरेन दक्षिण द्वीपकल्प भारताचेर व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. केरळात व्हड प्रमाणात पावस पडत असा. पटनामिट्टा, अलापुझा, कोट्टायम आणि इदुक्की जिल्ह्यातल्या आयज रेड अलर्ट जारी केला. तिरुवनंतपुरम, कोल्लम, एर्नाकुलम जिल्ह्यांनी व्हड पाऊस पडत असा. त्याखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. हे राज्यांनी येलो अलर्ट जारी केला. ह्या महिन्याचे 23 मेरेन राज्यात व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा. नियंत्रण कक्ष उक्ते असतात. व्हड धरणांचे शटर उभारपाक लागल्यात. राज्यातल्या दोंगराळ वाठारांनी हाय अलर्ट जारी केला. द्वीपकल्पाच्या सगळ्या जुव्यांचेरूय व्हड पाऊस आणि खर वारे येऊपाक लागला. केरळ आणि दर्यादेगीर नुस्तें पाकप्यांक दर्यांत न वचपाची शिटकावणी दिल्या. मजगती पावसाळो मालदीव बंगालाच्या दक्षिण खाडी आणि अंदमान दर्यांत पावला अशी माहिती हवामान खात्यान दिला. 31 मे मेरेन केरळ पावसाचो अदमास आसतले अशें सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.